नमस्कार, आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी शुभांगी बिंदू आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून दहशतवादी तळच नव्हे तर दहशतवाद्यांचे मनसुबे आणि दुस्साहसही धुळीस मिळवल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. बेघर बालकांच्या पुनर्वसनासाठी फिरते पथक योजनेला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी. कृत्रिम वाळू धोरणालाही मान्यता. राज्य शिक्षण मंडळाचा 10वीचा तसंच CBSEचा 12वी आणि 10वीचा निकाल जाहीर. आणि IPLच्या उर्वरित सामन्यांचं सुधारित वेळापत्रक जारी. 3 जूनला अंतिम सामना. आता सविस्तर बातम्या. ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून फक्त दहशतवादी तळच नव्हे तर दहशतवाद्यांचे मनसुबे आणि दुस्साहसही धुळीस मिळवल्याचं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. पंतप्रधानांनी आज आदमपूर इथं वायुदलाच्या तळाला भेट देऊन सैनिकांशी संवाद साधला. देशाच्या सैनिकांच्या या अतुलनीय कामगिरीबद्दल संपूर्ण देश कृतज्ञ असल्याची भावना पंतप्रधानांनी व्यक्त केली. सैनिकांचं कौतुक करताना पंतप्रधान म्हणाले,
आज से अनेक दशक बाद भी जब भारत के इस पराक्रम की चर्चा होगी तो उसके सबसे प्रमुख अध्याय आप और आपके साथी होंगे. आप सभी वर्तमान के साथ ही देश की आने वाली पीढ़ियों की और उनके लिए भी नई प्रेरणा बन गए हैं. मैं वीरों की इस धरती से आज एयरफोर्स, नेवी और आर्मी के सभी जाबाजों, BSF के अपने शूरवीरों को सैल्यूट करता हूं.
संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांनी आज नवी दिल्ली इथं झालेल्या उच्चस्तरीय बैठकीत देशाच्या पश्चिम सीमेच्या सुरक्षा परिस्थितीचा आढावा घेतला. या बैठकीला तीनही संरक्षण दलांचे प्रमुख CDS जनरल अनिल चौहान, नौदल प्रमुख अॅडमिरल दिनेश के त्रिपाठी, सैन्यदल प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी आणि हवाई दलाचे उपप्रमुख एअर मार्शल नर्मदेश्वर तिवारी तसंच संरक्षण सचिव राजेश कुमार सिंग उपस्थित होते. ऑपरेशन सिंदूरबाबत जनजागृतीच्या उद्देशानं भारतीय जनता पक्षानं आजपासून देशभरात जनजागृती मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेला तिरंगा यात्रा असं नाव देण्यात आलं असून यातून पाकिस्तानच्या विरोधात भारतीय लष्करानं केलेल्या यशस्वी कारवाईवर प्रकाश टाकण्यात येणार आहे. राजधानी दिल्लीतल्या कर्तव्यपथावर आज संध्याकाळी यानिमित्तानं विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. जम्मू काश्मीरच्या शोपिया जिल्ह्यात शुक्रू केलर जंगल परिसरात आज सकाळी सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत 3 दहशतवादी मारले गेले. हे दहशतवादी लष्कर ए तैयबाच्या द रेझिस्टन्स फ्रंट या शाखेचे असण्याची शक्यता असून त्यांची ओळख पटवण्याचं काम सुरू आहे. या परिसरात सुरक्षा दलांकडून शोध मोहीम सुरू आहे. भारताचे सरन्यायाधीश संजीव खन्ना आज सेवानिवृत्त झाले. सर्वोच्च न्यायालयाचे 51वे मुख्य न्यायाधीश म्हणून त्यांचा कार्यकाळ आज पूर्ण झाला. गेल्या वर्षीच्या 24 नोव्हेंबरला त्यांनी हा पदभार स्वीकारला होता. न्यायमूर्ती खन्ना यांनी आपले उत्तराधिकारी म्हणून न्यायमूर्ती भूषण गवई यांच्या नावाची शिफारस केली आहे. न्यायमूर्ती गवई हे भारताचे 52वे सरन्यायाधीश म्हणून पदग्रहण करतील. राज्यातल्या रस्त्यावर राहणाऱ्या बालकांच्या पुनर्वसनासाठी फिरते पथक ही योजना राज्यात राबवण्याला आज झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली. या योजनेसाठी राज्यातल्या 29 महापालिका क्षेत्रांमध्ये 31 मोबाईल व्हॅन्स घेण्यासाठी 8 कोटी रुपयांच्या निधीलाही मान्यता देण्यात आली. पर्यावरणाची हानी टाळण्याच्या दृष्टीनं राज्यात कृत्रिम वाळू अर्थात M-SAND धोरणाला मान्यता देण्यात आली आहे. प्रत्येक जिल्ह्यात 50 व्यक्ती किंवा संस्थांना M-SAND प्रकल्प स्थापन करण्यासाठी उद्योग विभागाद्वारे सवलती देण्यात येतील. तसंच अशा प्रत्येक प्रकल्पाला प्रति ब्रास 200 रुपयांची सवलत देण्याचा निर्णयही आज मंत्रिमंडळानं घेतला. राज्य वेतन त्रुटी निवारण समितीनं सादर केलेला अहवाल स्वीकारत त्यासाठीचा 80 कोटी रुपयांचा भार राज्य शासनानं स्वीकारण्याचा निर्णयही आजच्या या बैठकीत घेण्यात आला. राज्यातल्या शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थांना जागतिक दर्जाच्या प्रशिक्षण केंद्रात रुपांतरित करण्यासाठी सार्वजनिक खासगी भागीदारीतून अद्ययावतीकरण धोरण राबवण्याला आज मंत्रिमंडळानं मंजुरी दिली. राष्ट्रीय न्यायवैद्यक शास्त्र विद्यापीठाच्या महाराष्ट्रातल्या उपकेंद्रासाठी नागपूर जिल्ह्यातल्या कामठी तालुक्यात चिंचोली इथं 20 हेक्टर 33 आर जागा देण्याचा तसंच नागपूर स्मार्ट सिटी प्रकल्प बाधितांना होम स्वीट होम अंतर्गत वाटप केलेल्या घरांच्या भाडेपट्ट्याच्या दस्तऐवजाचं मुद्रांक शुल्क कमी करून फक्त 1,000 रुपये आकारण्याचा निर्णयही आज मंत्रिमंडळानं घेतला आहे. या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत.
श्रोते हो, सध्याच्या परिस्थितीत पाकिस्तान भारताविषयी समाज माध्यमांमधून अपप्रचार करत आहे. अशा वेळी तुमच्याकडील प्रत्येक बातमी आणि प्रत्येक संदेशाची पडताळणी करा. तुमच्याकडे भारतीय सैन्य दलाच्या सद्यस्थितीची माहिती अथवा संदेश आल्यास तातडीनं त्याची माहिती PIB फॅक्ट चेक विभागाला द्या. तुमच्याकडे आलेली ही माहिती 87 99 71 12 59 या व्हॉट्सअप क्रमांकावर अथवा socialmedia@PIB.gov.in या ईमेलवर पाठवू शकता.
राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या 10वीच्या परीक्षांचे निकाल आज जाहीर झाले. राज्यात 94.10% विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून परीक्षेतले सर्व उत्तीर्ण विद्यार्थी त्यांचे पालक आणि त्यांना मार्गदर्शन करणारे शिक्षक यांचं शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी अभिनंदन केलं आहे. उत्तीर्ण न होऊ शकलेल्या विद्यार्थ्यांनी नाउमेद न होता पुरवणी परीक्षेस प्रविष्ट होऊन यश संपादन करावं असं आवाहनही शिक्षणमंत्र्यांनी केलं आहे. 9 विभागीय मंडळांमधून 9,585 दिव्यांग विद्यार्थी परीक्षेला प्रविष्ट झाले. त्यातले 8,844 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. त्यांच्या निकालाची टक्केवारी 92.27 अशी उल्लेखनीय आहे. या विद्यार्थ्यांचंही भुसे यांनी अभिनंदन केलं आहे. पुणे विभागाचा निकाल 94.81%, नागपूर 90.78%, छत्रपती संभाजीनगर 92.82%, मुंबई 95.84%, कोल्हापूर 96.78%, अमरावती 92.95%, नाशिक 93.04%, लातूर 92.77%, तर कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक म्हणजे 98.82% इतका लागला आहे. छत्रपती संभाजीनगर विभागात छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचा निकाल 93.60%, जालना 89.07%, बीड 96.47%, परभणी 89.24%, तर हिंगोली जिल्ह्याचा निकाल 89.82% एवढा लागला आहे. लातूर विभागात यावर्षी धाराशिव जिल्हा 95.37% निकालासह सर्वप्रथम आला आहे. लातूर जिल्हा 92.36% घेऊन द्वितीय, तर नांदेड जिल्हा 91.93% निकालासह तृतीय आला आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ CBSEच्या 10वी आणि 12वी परीक्षांचा निकाल आज जाहीर करण्यात आला. 12वीच्या परीक्षेत 88.39% विद्यार्थी तर 10वीच्या परीक्षेत 93.66% विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. CBSEच्या निकालातही मुलींनी बाजी मारली आहे. www.cbse.gov.in या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांना आपला निकाल पाहता येणार आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ BCCI IPL स्पर्धेतल्या उर्वरित सामन्यांचं सुधारित वेळापत्रक जाहीर केलं आहे. या वेळापत्रकानुसार येत्या शनिवारी म्हणजे 17 मे पासून IPL स्पर्धेला पुन्हा सुरुवात होणार आहे. या स्पर्धेचा अंतिम सामना 3 जूनला होणार असल्याचं याबाबतच्या वृत्तात म्हटलं आहे. शेतकऱ्यांच्या सोयीसाठी आणि त्यांना शासकीय योजनांचा लाभ एकाच ठिकाणाहून देण्यासाठी अॅग्रीस्टॅक उपक्रमाअंतर्गत 31 मे पर्यंत पूर्ण नोंदणी करावी असे निर्देश मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिले आहेत. बावनकुळे यांनी नागपूर इथून आज दूरदृश्य प्रणालीद्वारे खरीप हंगामाचा आढावा घेतला. ही नोंदणी केली नसलेल्या शेतकऱ्यांना वीज बिलाची सवलत मिळणार नसून अॅग्रीस्टेक नोंदणी नसणाऱ्या शेतकऱ्यांना जुलैपासून वीज बिल देण्यात येईल असं त्यांनी सांगितलं. रासायनिक खतांवरचं शेतीचं अवलंबित्व कमी करत जैविक खतांचा वापर वाढवण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्याचे निर्देश परभणी जिल्ह्याच्या पालकमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर यांनी आज जिल्हा यंत्रणा प्रमुखांना दिले. त्यांनी खरीप हंगाम 2025 ची आढावा बैठक आज परभणी इथं घेतली, त्यावेळी त्या बोलत होत्या. फळबाग लागवड योजना आणि रेशीम शेतीबाबत जनजागृती करण्याच्या सूचना बोर्डीकर यांनी यावेळी दिल्या. परभणी जिल्ह्यात येत्या 15 तारखेपासून कापूस बियाणे विक्रीसाठी उपलब्ध होणार असल्याची माहिती यावेळी देण्यात आली. येत्या 15 दिवसात जिल्ह्यातल्या शेतरस्त्यांची कामं पूर्ण करण्याचे तसंच कृषी निविष्ठा उपलब्ध असल्याची खात्री करण्याचे आदेशही पालकमंत्र्यांनी यावेळी दिले. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून दहशतवादी तळच नव्हे तर दहशतवाद्यांचे मनसुबे आणि दुस्साहसही धुळीस मिळवल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. बेघर बालकांच्या पुनर्वसनासाठी फिरते पथक योजनेला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी. राज्य शिक्षण मंडळाचा 10वीचा तसंच सीबीएसईचा 10वी आणि 12वीचा निकाल जाहीर. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र उद्या सकाळी 7:10 वाजून 10 मिनिटांनी.